या पुस्तकात मी कोबायाशींची शिक्षण पद्धती मांडण्याचा प्रयत्न केलाय. सगळी मुलं स्वभावतः चांगली असतात यावर त्यांचा पूर्ण विश्वास होता. पण हा चांगुलपणा वयस्करांच्या तसंच आजूबाजूच्या वातावरणाच्या दुष्प्रभावानं बिघडू शकतो हेही त्यांना ठाऊक होतं. म्हणूनच त्यांचं मुख्य उद्दिष्ट होतं ते ह्या चांगुलपणाची रुजुवात करण्याचं आणि तो वाढीला लावण्याचं. म्हणजे मुले मोठी होताना त्यांची वैयक्तिकता टिकून राहावी, मुलांची वाढ जास्तीत जास्त स्वाभाविक व्हावी आणि निसर्गाशी त्यांची एकतानता व्हावी म्हणून ते प्रयत्न करीत असत. त्यांचं निसर्गावर फार प्रेम होतं. त्यांची धाकटी मुलगी मियोचान सांगत होती की तिचे वडील तिला लहानपणापासून चला आपण निसर्गाचा लयताल शोधू असे म्हणून दूरवर फिरायला घेऊन जात.